आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात विधानसभेकरता 5 वाजेपर्यंत सरासरी 58.22% मतदान. नागपूर जिल्ह्यात 56.6% मतदानाची नोंद. नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघात सर्वाधिक 67.37% मतदान, तर विदर्भात गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक 71.26% मतदानाची नोंद. विदर्भात राजकीय पुढाऱ्यांसह सर्वांचं उत्साहात मतदान. वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रांनी आकर्षित केले मतदार. आणि 55व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात. मायकेल ग्रेसी दिग्दर्शित बेटरमॅन या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात. आता सविस्तर बातम्या. राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांसोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजता सर्वत्र प्रारंभ झाला. राज्यात 9,70,25,119 मतदार असून 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं. विधानसभा निवडणुकीसाठी आज काही अपवाद वगळता राज्यभरात शांततेत मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22% मतदानाची नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. इथे 65.9% मतदान झालं. गडचिरोली जिल्ह्यात देखील दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालं. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं. गडचिरोली जिल्ह्यातील 3 मतदारसंघात सरासरी 69.63% मतदान झालं. त्यात सर्वाधिक मतदान आरमोरी मतदारसंघात 71.26%, गडचिरोलीत 69.22% आणि अहेरी इथं 68.43% मतदान झालं. विदर्भातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी बघता अकोला इथं 56.16%, अमरावती 58.48%, भंडारा 65.88%, बुलढाणा 62.84%, चंद्रपूर 64.48%, गडचिरोली 69.43%, गोंदिया 65.9%, नागपूर 56.6%, वर्धा 63.50%, वाशिम इथं 57.42% आणि यवतमाळ इथं 61.22% मतदान झाल्याची नोंद आहे. केवळ नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदान टक्केवारी बघता हिंगणा इथं 55.79%, कामठी इथं 53.45%, काटोल इथं 59.43%, नागपूर मध्य 50.67%, नागपूर पूर्व 55.98%, नागपूर उत्तर 51.70%, नागपूर दक्षिण 53.36%, नागपूर दक्षिण पश्चिम 51.54%, नागपूर पश्चिम 51.89%, तर रामटेक इथं 65.59%, सावनेर इथं 64.23%, उमरेड इथं 67.31% मतदान झालं आहे. आतापर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदार मतदान करीत आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत 63% जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 61.1% मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.33% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 3,771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 303 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर सर्वात कमी 17 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. राज्यातली पहिल्या क्रमांकाची मतदार रविता पंकज तडवी हिनं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रथम क्रमांकाच्या मणिबेलीतल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत महाल परिसरातील टाउन हॉल मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. तर पश्चिम नागपुरातील धरमपेठ येथील डिक दवाखाना येथील मतदान केंद्रावर देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसोबत मतदान केलं. महायुतीचे सावनेर उमेदवार डॉ आशिष देशमुख यांनी सहपरिवार मतदान केलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कामठी इथले महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी परिसरातील नांदा इथं आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब बजावला. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी 7 वाजता महाल इथल्या भाऊजी दफ्तरी शाळेत मतदानाचा आपला हक्क बजावला. मोहन भागवत हे या मतदान केंद्रात मतदान करणारे पहिले मतदार ठरले. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज सुळे शाळेत मतदान केलं. राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नितीन राऊत यांनी आज सकाळी बेझनबाग इथल्या गुरु नानक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि साकोली मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार मतदान केलं, तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर मधील मुळगाव मादणी इथं मतदान केलं, तर चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथील देलनवाडी बूथवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांनी कृषीनगर इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी सहकुटुंब मतदान केलं, तसंच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी सहकुटुंब मतदान केलं. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी आज दारवा इथल्या माध्यमिक कन्याशाळेत सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी संकल्पना आधारित वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र उभारण्यात आली होती. मतदारांचं स्वागत करण्यासाठी मतदान केंद्र वैविध्यपूर्ण पद्धतीनं सजवण्यात आली. उत्तर नागपूरच्या पाचपावली इथं तृतीयपंथीयांसाठी उभारलेलं इंद्रधनुष्याच्या रंगाचं मतदान केंद्र आकर्षणाचं केंद्र ठरलं. पंचायत समिती कळमेश्वर इथल्या आदर्श मतदान केंद्रात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. रामटेक तालुक्यातील कट्टा या मतदान केंद्रावर आदिवासी मॉडेल साकारण्यात आले. आदिवासींची जीवनपद्धती खाद्य संस्कृती या संकल्पना घेऊन पूर्ण केंद्र सजवण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील 11 ठिकाणच्या हाय राईज बिल्डिंग अर्थात उंच इमारतींमध्ये आज मतदान पार पडलं. निवडणूक विभागाकडून यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय विदर्भात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार करण्यात आली. त्यात महिला युवक दिव्यांग विशेष हरित अशा विविध प्रकारच्या संकल्पनांवर आधारित मतदान केंद्र पाहायला मिळाली. यंदा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गडचिरोली इथल्या पंचायत समितीत महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र गुलाबी रंगांचे फुगे आणि अन्य साहित्यांनी सजवण्यात आले होते. त्याचप्रमाणे आरमोरी शहरातील सखी मतदान केंद्रावर महिला पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथकासह मतदान करण्यासाठी पोहोचल्या. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील मोजा वलमाजरी इथं जैवविविधतेवर आधारित आदर्श मतदार केंद्र तयार करण्यात आलं. या केंद्रात विविध जैवविविधतेचं दर्शन आणि वन्य प्राण्यांविषयी आपुलकी सांगणारे संदेश चित्रांच्या माध्यमातून देण्यात आले. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी देखील उत्साहानं मतदान केलं. गडचिरोलीत 111 वर्षांच्या फुलमती विनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. 95 वर्षीय मंदाकिनी बेलसरे यांनी नागपूरच्या ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन मतदान केलं. 55वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. संध्याकाळी उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचा मूकपटापासून ते आतापर्यंतचा प्रवास दर्शवणारा कार्यक्रम सादर होईल. 81 देशातले 180 चित्रपट हे महोत्सवाचं आकर्षण असून ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित बेटरमॅन या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल. येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात विधानसभेकरता 5 वाजेपर्यंत सरासरी 58.22% मतदान, नागपूर जिल्ह्यात 56.6% मतदानाची नोंद आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघात सर्वाधिक 67.37% मतदान तर विदर्भात गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक 71.26% मतदानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.